आजचे दैनिक सुभक्ती परपोत 2 जानेवारी. येशूने मरणाचे काय केले? ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. इब्री लोकास पत्र 9:27-28. येशूच्या मरणाने आमच्या पापाचा भार वाहून नेला. हा सिद्धांत ख्रिस्ती धर्माचे मर्म आहे आणि सुवार्तेचा मुख्य विषय आहे आणि जगात देवाने मानवाच्या मुक्तीसाठी केलेल्या महान कार्याचे मर्म आहे. ख्रिस्त मरण पावला तेव्हा त्याने पापे स्वतःवर वाहून नेली. जी पापे त्याने वाहून नेली ती त्याची स्वतःची पापे नव्हती, तर त्याने इतरांनी केलेल्या पापांसाठी मरण सोसले, ह्यासाठी की त्यांनी पापापासून मुक्त व्हावे. तुमच्या जीवनातील सर्व मोठ्या अडचणीचे हेच समाधान आहे. मग तुम्हाला ती अडचण मोठी वाटत असो वा नसो, आपण पापी असतानाही देवाबरोबर आपले नाते कसे पुनर्स्थापित होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि याचे उत्तर असे की ख्रिस्ताचा मृत्यू हा पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच केलेले अर्पण आहे. त्याने आमची पापे उचलून ती वधस्तंभावर नेली आणि जे मरण आम्ही मराव्यास पात्र होतो त्या मरणाने तो तेथे मरण पावला. तर आता माझ्या मरणाशी याचा काय संबंध आहे? माझ्यासाठी एकदाच मरणे नेमून ठेवले आहे, म्हणजे आता माझे मरण हे माझ्यासाठी पापदंड स्वरूपाचे नाही. यापुढे माझे मरण पापसंबंधात असलेला दंड नाही. माझे पाप वाहून दूर करण्यात आले आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूने माझी पापे नाहीशी करण्यात आली आहे. ख्रिस्ताने ती शिक्षा स्वतःवर घेतली. मग मी अजूनही शरीराने का मरतो? कारण देवाची अशी इच्छा आहे की पापाच्या भयंकर भयावहतेची कायमस्वरूपी साक्ष म्हणून मरण सांप्रतकाळी जगामध्ये कायम असावे आणि ते त्याच्या स्वतःच्या लोकांमध्येही कायम असावे. जेव्हा आम्ही मरतो तेव्हा त्या मरणाद्वारे आपण ह्या जगात पापाचे आजही कायम असलेले बाह्य परिणाम प्रकट करतो. पण देवाच्या मुलांसाठी हे ऐहिक मरण आता त्यांच्यावर असलेला त्याचा कोप नाही. ते मरण आता आम्हासाठी दंडाज्ञा नाही तर आमच्या तारणाचे प्रवेशद्वार बनले आहे.